आपण पाहत असतो की जीवनामध्ये परिस्थिती तर वेगवेगळ्या येत आहेत. कधी कधी आपण अशा काही परिस्थिती येतात तेव्हा आपण भीती किंवा घाबरून जातो. आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते आणि तर ती जर भीती आपल्या मनामध्ये जर बसली तर साहजिकच आहे भय जे आहे हे आपल्या हातून मोठमोठी पापकर्म सुद्धा घडवून आणत. आणि म्हणून या भयाच्या किंवा भीतीच्या आपण वशीभूत होऊन चालणार नाही. भीती तेव्हा वाटते आपल्याला जेव्हा आपला आत्मविश्वास कमजोर होतो. ज्या पद्धतीने एक सुंदर उदाहरण आहे की एका व्यक्तीचा मुलगा होता की त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते, अपंग होता आणि तो व्यक्ती तो पिता आपल्या मुलाला खांद्यावरून घेऊन चाललेला होता आणि जात असताना रस्त्यावरून काही लोकांनी त्या मुलाला प्रश्न विचारला की मुला तुझे पाय कुठे गेले. तेव्हा त्या मुलानं उत्तर दिलं की ईश्वराला खूप विश्वाचा मोठा कारभार आहे आणि तो विश्वाचा कारभार सांभाळण्यासाठी इकडं तिकडं सारखं पळापळ करावी लागते, जावं लागतं आणि त्याच्यासाठी माझे पाय ईश्वरानी स्वतः कार्यासाठी घेतलेले आहेत, असं उत्तर त्या मुलानं दिलं. अर्थातच परिस्थिती नकारात्मक जरी आहे पण त्याचे विचार आदर्श किंवा सकारात्मक असल्यामुळं ती परिस्थिती मोठी राहिली नाही, परंतु ती परिस्थिती छोटी झाली आणि त्याही परिस्थितीमध्ये तो मुलगा खुश राहू लागला किंवा राहतो आहे. आणि म्हणूनच त्या मुलाचं व्यक्तिमत्व आदर्श घडू शकत, आदर्श आहे असं म्हणता येईल. म्हणून आपण स्वतः चेक केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे की बाह्य व्यक्तिमत्व हे श्रेष्ठ नाही, परंतु आपल्या आंतरिक सौंदर्याच्या आधारे आपलं व्यक्तिमत्व आपण प्रभावशाली घडवू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण पाहणं आवश्यक आहे की आपलं चारित्र्य कशा प्रकारे आहे. कारण प्रभावशाली व्यक्तिमत्व तेव्हा म्हटलं जातं जेव्हा आपलं चरित्र श्रेष्ठ असतं. म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की चरित्र गेलं तर सर्व काही गेलं, पण पैसा गेला तर काही नाही गेलं, शरीर गेलं तर थोडं काही गेलं. पण समाजामध्ये पूर्णपणे याच्या विरुद्ध गोष्ट आपल्याला पाहायला ऐकायला मिळते. आज समाजामध्ये म्हटलं जातं की शरीर गेलं तर काही नाही गेलं, पैसा गेला तर सर्व काही गेलं, चरित्र गेलं तर काहीच नाही गेलं, अशा प्रकारे समज आहे. परंतु आदर्श प्रभावशाली व्यक्तिमत्व त्याला म्हटलं जाईल की ज्याचं चारित्र्य आदर्श असेल. आणि म्हणूनच आज जे जे महान व्यक्ती घडून गेलेले आहेत त्यांचं चारित्र्य अतिशय महान आहे. कारण त्यांचे आचार, विचार, व्यवहार, बोल सर्व काही आदर्श आहेत. कारण त्यांचं चरित्रच श्रेष्ठ आहे, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ विशेषता आहेत आणि गुण आहेत. आणि म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व आदर्श आहे. आणि म्हणून आपण पण आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवण्यासाठी फक्त बाह्य प्रभावशाली न बनवता आंतरिक सौंदर्य आपण वाढवण्यासाठी आपल्या मध्ये असणाऱ्या गुणांचा विकास आपण केला पाहिजे, आपल्या गुणांना वाव दिला पाहिजे आणि गुणांना प्रथम स्थान देऊन गुण आपल्या जीवनात आपण धारण केले पाहिजेत, तर आपलं सौंदर्य आदर्श घडू शकेल. आणि म्हणून त्याकरता आपण प्रत्येक क्षणाक्षणाला हा विचार केला पाहिजे की शांती या आरशामध्ये आपण पाहिलं पाहिजे की माझा मेकअप ठीक आहे, माझ्यामध्ये सत्यता, मधुरता, रुहानियत, प्रेम, सर्वांच्या विषयी दया भावना, क्षमा भावना आहे. कारण हे जे गुण आहेत हाच आपला खरा मेकअप आहे आणि त्या आधारेच आपलं आंतरिक सौंदर्य वाढवून आपलं व्यक्तिमत्व आपण आदर्श प्रभावशाली घडवू शकणार आहे. आपण पाहिलं की आपलं आंतरिक व्यक्तिमत्व सौंदर्य वाढवण्यासाठी आपण गुणांचा मेकअप रोज केला पाहिजे. ज्या पद्धतीने एक सुंदर उदाहरण सांगा असं वाटतं की एकदा राजाने ऐलान केलं की ज्याचे हात सुंदर असतील त्याला मी बक्षीस देईन, आणि ते एका महिन्यानंतर. आणि हे जेव्हा ऐलान सर्व प्रजेनी ऐकलं तेव्हा काय झालं की सर्व प्रजा जसं त्यांची एक स्पर्धा सुरू झाली आपले हात सुंदर कसे दिसतील. बऱ्याच जणांनी तर आपला कामधंदा करायचं सोडून दिलं, आपले हात खरबरीत व्हायला नकोत. त्याचबरोबर दिवसातून कित्येक वेळा साबणाने हात काहीतरी लोकांनी रगडून रगडून धुवायला सुरुवात केली, स्वच्छ ठेवायला सुरुवात केली, काम करण्याचं त्यांनी बंद केलं. अशा प्रकारे सर्व प्रजा हाताला सुंदर व्यवस्थित राखण्याच्या पाठीमागे लागली. काही तर आपल्या हाताला सुंदर दिसण्यासाठी क्रीम वगैरे लावून सुंदर करण्याचाही प्रयत्न काही लोकांनी सुरू केला. आणि एक महिना झाल्यानंतर सर्व प्रजा राजमहालाच्या बाहेर उभी राहिली, सगळेजण एकत्रित झाले, महाराज त्या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचे हात पाहण्यासाठी. ऐलान केलेलं होतं की ज्याचे हात सर्वात सुंदर असतील त्याला बक्षीस दिलं जाईल. आणि महाराज प्रत्येकाचे हात पाहू लागले. प्रत्येकाने आपले हात अतिशय सुंदर ठेवलेले होते आणि सर्व पाहत 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 शेवटपर्यंत महाराज पोहोचले तेव्हा एक लहानशी मुलगी धावत पळत त्या ठिकाणी पोहोचली. तेव्हा महाराजांनी विचारलं की तुला एवढा उशीर का? तेव्हा त्या मुलीने उत्तर दिलं की मी शेतामध्ये काम करत होते आणि त्या कामामध्ये मला वेळेचं भानच राहिलं नाही आणि म्हणून मला या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला. आणि हे उत्तर दिल्यानंतर महाराजांनी तिचे हात पाहिले आणि पुकारलं की सर्वात पहिला नंबर जो आहे तर त्या मुलीचे हात सुंदर आहेत. तेव्हा प्रजेमध्ये हलचल होऊ लागली आणि बोलू लागले की या मुलीचे हात सुंदर नाहीत आणि राजाने हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. तिचे हात तर स्वच्छ पण नाहीत, एकदम मऊ पण नाहीत, अस्वच्छ आहेत, कठीण आहेत, खुरदुरे आहेत, तरी सुद्धा महाराज यांना बक्षीस का देत आहेत? आणि हा आवाज राजापर्यंत पोहोचला. महाराजांनी सांगितलं, नाही मी सांगतो ते ऐका की हिचा पहिला नंबर का, हिचेच हात सुंदर का? कारण काम करणारे हात हे सुंदर आहेत, काम न करणारे हात सुंदर आहेत असं म्हणता येणार नाही. अर्थात या शरीरानं आपण कार्य करू तेव्हा हे शरीर सुंदर आहे, कार्य जर करणार नाही तर हे शरीर सुंदर नाही. आणि तेव्हा प्रजा समजून चुकली की आपलं बरोबर चुकलेलं आहे, आपण सर्व कामधंदा करणं सोडून दिलं आणि फक्त हाताला सुंदर बनवण्याच्या पाठीमागे लागलो. परंतु खऱ्या अर्थानं ही सुंदरता नाही. आणि तेव्हा सर्व प्रजा कामाला लागली, काम करू लागली. सांगण्याचा भावार्थ हाच आहे की सौंदर्य हे फक्त स्थूल बाह्य नव्हे, परंतु ह्या छोट्या आंतरिक गोष्टींच्या आधारे आपलं आंतरिक सौंदर्य वाढतं आणि त्या आधारेच आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली होऊ शकतं. आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व प्रभावशाली घडवण्यासाठी आपला पाहण्याचा प्रत्येक परिस्थितीकडे दृष्टिकोन हा सकारात्मक असणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीनं आपल्या सर्वांच्या समोर आदर्श उदाहरण आहे स्वामी विवेकानंदजींचं, जे स्वामी विवेकानंद जेव्हा 1893 साली अमेरिकेमध्ये गेलेले होते परिषदेसाठी खास, परंतु जेव्हा त्या ठिकाणी गेलेले होते तेव्हा त्यांचे भगवे वस्त्र त्यांच्या अंगावरती होती आणि रस्त्यावरून जात असताना अनेक लोक त्या वस्त्राकडे पाहायची, हसायची आणि इंग्रजीमध्ये काही बोलून चेष्टा करू लागली. परंतु स्वामी विवेकानंदजी अतिशय महान विद्वान अशी व्यक्ती होती की ते अनेक भाषा सुद्धा समजत होते. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली चेष्टा करत आहेत तेव्हा अनेक असे तरुण चेष्टा करत असलेले त्यांनी पाहिले। त्या तरुणांना त्यांनी जवळ बोलावलं आणि सुंदर इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी त्या मुलांना उत्तर दिलं की तुमच्या देशामध्ये व्यक्तींची ओळख कपड्यांच्या आधारे होत आहे हे मला आज समजलं, पण आमचा असा देश आहे आमच्या देशामध्ये व्यक्तीची ओळख कपड्याच्या आधारे होत नाही परंतु चरित्राच्या आधारे व्यक्तींची ओळख होत असते। तेव्हा त्या तरुणांना आपल्या त्या गोष्टीवरती लाज वाटली। त्या दुसऱ्या दिवशीच शिकागोमध्ये विश्व परिषद धर्म परिषद होती आणि त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी आपलं प्रवचन भाषण दिलं आणि ते इतकं प्रभावशाली भाषण ऐकून अमेरिकातील निवासी जे होते आश्चर्यचकित झाले। अर्थात एक स्वामी विवेकानंद ज्यांनी आपल्या उज्ज्वल चरित्रांच्या आधारे विश्वामध्ये सुद्धा आपल्या आध्यात्मिक कार्याला किंवा आध्यात्मिक चरित्राला महत्वाचं स्थान विश्वामध्ये दिलं आणि आपला झेंडा फडकून आले। अर्थात यामध्ये सुद्धा बाह्य सौंदर्याला महत्व नव्हतं, आंतरिक सौंदर्य स्वामी विवेकानंदजींकडे सुद्धा अतिशय होतं आणि म्हणूनच आज विश्वामध्ये भारताचं नाव बाला आहे। आणि म्हणून आपण आपलं आंतरिक सौंदर्य वाढवण्यासाठी गुणांचा मेकअप आपण रोज केला पाहिजे। आणि म्हणून म्हटलं तर आपल्या मुखातून निघणारे जे बोल आहे, मधुरता जी आहे, हा गुण आहे जो आपला मेकअप वाढवणार आहे, आंतरिक सौंदर्य वाढवणारा गुण मधुरता। परंतु आपण बऱ्याच वेळेला परिस्थिती आली की कटु बोलत असतो आणि म्हटलं जातं की मुखातून निघालेला बाण किंवा बोल परत येऊ शकत नाही। जसे कमांड मधून निघालेला तीर परत येऊ शकत नाही, तसे मुखातून निघणारे बोल ते परत येऊ शकत नाहीत। आणि बऱ्याच वेळेला आपल्या मुखातून निघणारे जे बोल आहेत ते जर नकारात्मक असतील तर अनेकांचं मन तोडण्याचं काम ते बोल करत असतात। आणि आपल्याला प्रभावशाली व्यक्तिमत्व घडवायचं जर असेल तर आपल्या मुखात मध्ये मधुरता हा गुण असला पाहिजे। अर्थात आपले बोल असे मधुर आणि सुखद देणारे असले पाहिजेत की ज्याच्यामुळे सर्वांचं मन खुश होऊ शकेल। ज्या पद्धतीनं आपल्या बोलाच्या आधारे स्वामी विवेकानंदांनी अमेरिका वासियांचं आपलं मन जिंकलं आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये आपलं स्थान प्राप्त केलं, आपल्या देशाचं नाव बाला केलं, कशाच्या आधारे? तर ह्या आंतरिक सौंदर्याच्या आधारे। सत्याबरोबर सत्यता, निर्भयता। स्वामी विवेकानंद घाबरले नाहीत, निर्भयतेनं आपले उत्तर देत होते आणि म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व आदर्श घडलेलं आहे। आपलं व्यक्तिमत्व सुद्धा आदर्श बनवण्यासाठी आपण आपला आत्मविश्वास आपल्यावरती असणं आवश्यक आहे। आपला आत्मविश्वास जर कमजोर झाला तर छोट्या छोट्या परिस्थितीनाच आपण तोंड देऊ शकत नाही। आणि म्हणून आत्मविश्वास हा अत्यंत महत्वाचा आहे। आपला आत्मविश्वास जर चांगला असेल तर आपण मोठमोठ्या परिस्थितीनसुद्धा जिंकू शकतो, पुढे जाऊ शकतो। पण ज्याचा आत्मविश्वास कमी असेल तर छोट्या छोट्या गोष्टींना परिस्थितीनसुद्धा तो तोंड देऊ शकणार नाही, कमजोर राहील आणि आदर्श घडू शकणार नाही। आणि म्हणून म्हटलं जातं मन जीते जग जीत। आपण आपल्या मनातल्या विचारांना जिंकलं पाहिजे, आपल्या मनाला जिंकलं पाहिजे, म्हणजेच आपला आत्मविश्वास हा मजबूत ठेवला पाहिजे। तर आपलं आंतरिक सौंदर्य आपण वाढवू शकतो, आपल्या गुणांचा विकास होऊ शकतो। आपण आपलं आंतरिक सौंदर्य वाढवण्यासाठी सहयोग हा सुद्धा गुण आपण आपल्या जीवनात आणणं आवश्यक आहे। कारण आपण इतरांना सहयोग देतो तेव्हा आपल्याला इतरांचा सहयोगाला मिळू शकतो। परंतु बऱ्याच वेळेला परिस्थितीमध्ये जीवनामध्ये आपण असे विचार करतो की सर्वांनी मला दिलं पाहिजे पण मी मात्र देणार नाही। परंतु देणाऱ्याचं कधीही संपत नसतं, देणाऱ्याचं वाढत असतं, आणि जो घेणार आहे तो कधीही भरपूर होत नाही, तो सतत घेतच राहत असतो. आणि म्हणून आपल्याला इतरांना देत राहायचंय, सहयोग करत राहायचं आहे. आपण अपेक्षा ठेवता कामा नये की इतरांच्याकडून आपल्याला सहयोग मिळावा, कारण आपलं आंतरिक सौंदर्य किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यकता आहे आपल्या मनामध्ये सतत इतरांना देण्याची भावना असली पाहिजे. इतरांना सुख, शांती, प्रेम देण्याची भावना असली पाहिजे. परंतु इतरांच्याकडून आपण अपेक्षा किंवा इच्छा ठेवता कामा नये, कारण म्हटलं जातं इच्छा अच्छा बनणे नाही देती. आपण जर इतरांच्याकडून अपेक्षा ठेवल्या आणि त्या जर इच्छा पूर्ण झाल्या नाही तर निश्चित आपल्याला दुःख होतं. आणि इच्छा ठेवणारा कधीही सुखी होऊ शकत नाही. आणि आपलं आदर्श व्यक्तिमत्व जर घडवायचं असेल तर आपण इतरांच्याकडून अपेक्षा न ठेवता आपण इतरांना देत राहायचं आहे, इतरांसाठी करत राहायचं आहे, तर आपण पुढे जाऊ शकणार आहे, आपलं आदर्श व्यक्तिमत्व घडवू शकणार आहे. दया जसं दया पण आहे, आज आपण अनेकांच्यावरती व्यवहारामध्ये दया जर इतरांच्यावरती नाही केली तरी सुद्धा आपलं आंतरिक व्यक्तिमत्व आदर्श घडू शकणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण आज्ञाकारिता हा सुद्धा गुण आपण धारण केला पाहिजे. आपण अनेकांनी ज्या दिलेल्या आज्ञा आहेत त्यांचं जर पालन करत नसेल तर निश्चित परिस्थिती अशी येते की आपण जीवनात अपयशी होतो. ज्या पद्धतीने एक छोटंसं उदाहरण आहे की दोन बगळे आणि एक कासव अशी तिघांची मैत्री होती. आणि एकदा काय झालं की कासव ज्या ठिकाणी तलावामध्ये राहत होता तिथं पाणी संपूर्ण आटून गेलं. आणि पाणी संपूर्ण आटून गेल्यानंतर प्रश्न पडला की आता कासव कुठं जाणार. तेव्हा कासवाने आपल्या मित्रांना सांगितलं की दुसरीकडे कुठं तलाव आहे का पहा. आणि तेव्हा त्या पक्षांनी सांगितलं हा एक तलाव आहे, तुला आम्ही त्या ठिकाणी घेऊन जातो. आणि त्याच्यासाठी त्यांनी युक्ती केली आणि सांगितलं त्या कासवाला की आम्ही हे जे एक लाकूड एक काठी त्यांनी पकडली, त्या दोन्ही पक्षांनी आपल्या चोचीमध्ये पकडली. आणि त्यापूर्वी त्यांना कासवाला सांगितलं की आम्ही ही काठी पकडतो आणि तू तुझ्या तोंडाने ही काठी पकड, पण एक लक्षात ठेव आम्ही तुला तिथं नेऊपर्यंत पोहोचवपर्यंत कोणाचा कसलाही जरी आवाज निघेल ऐकू आला तरी तू मुखानं काहीही बोलू नको, कारण तर बोलला तर नुकसान तुझं आहे. आणि ही सूचना त्या पक्षांनी बगळ्यांनी त्या कासवाला दिली. आणि त्या पद्धतीनं मग त्या दोन पक्षांनी का बगळ्यांनी ती काठी पकडली आणि कासवाला पकडायला सांगितलं. आणि कासव आपल्या मुखानं ते काठी पकडली आणि मग ते दोन बगळे आकाशात उडू लागले. आणि आकाशातून उडत उडत दुसऱ्या ठिकाणी तलावाकडे जात असताना काही लोकांनी खालून बघितलं की हा विचित्र काय प्रकार दिसत आहे. आकाशामध्ये बघत होते त्यांना आश्चर्य वाटत होते की दोन पक्षी अशा प्रकारे चाललेले आहेत आणि त्या ठिकाणी कासवाने सुद्धा त्या काठीला पकडलेला आहे. आश्चर्यानं पाहत अनेक काही गोष्टी बोलत होते. आणि ते बोलत असताना तो सगळा जे बोल आहेत लोकांचे त्या कासवाच्या कानावरती पडू लागले. आणि कासवामध्ये ते कानावरती पडत असताना कासवाच्या मनाची अवस्था विचलित झाली, धैर्य सुटलं आणि त्या लोक बोलत असणाऱ्या गोष्टींना उत्तर देण्यासाठी तो कासव अतिशय अधीर झाला. आणि त्याने आपले मुख खोलले उत्तर देण्यासाठी आणि त्याबरोबरच काठी सुटली आणि कासव खाली पडले. तेव्हा कासव लोकांनी उचललं आणि खाण्यासाठी घेऊन गेले. सांगण्याचा भावार्थ की कासवाने अधीरता धीरज हा गुण न धारण केल्यामुळं तर तो संकटात सापडला आणि आपलं आयुष्य गमावून बसला.